colocar o Edson.
आता मी घेऊन जातो आता माझं हे हे घेतो हे सांग तुला हे ना हे घे ना ही मी घेतो
मॅडम दर महिन्याला आमच्या शाळेवर एक व्हिजिट देतो पूर्ण संपूर्ण मुलांचं ते आणि कोण
नंतर
खूप सांगितलं खूप मार्गदर्शन करतात मॅडम आल्या ना की सर्व मुलांचं त्या वाचन घेतात लेखन घेतात क्रिया घेतात आणि एका मुलाचा सराव कमी असला तर त्या मला सांगतात की तुम्ही यांचा अशा अशा प्रकारे प्रत्यक्ष कृती करून दाखवून त्या दाखवतात आणि मुख्य म्हणजे एखादा आता मी एकटी शिक्षिका असल्यामुळे चार वर्गाचं तेवढं सराव घेणं किंवा इतर आमची शैक्षणिक कामं इतकी भरपूर असतात म्हणजे शिक्षणा शिकवण्याच्या पलीकडे अजून बरीच कामं असतात मग अशा वेळेस ना कुठेतरी मी त्यांना सांगते की मॅडम माझं ते घ्यायचं राहील मग त्यावेळेस ना त्या स्वतः एखादा टॉपिक घेतात आणि मुलांचं तो टॉपिक त्या करून घेतात साहित्य वापरून कोविड ऍक्च्युली कोविड सुरू झाला तेव्हा मॅडम त्या दुसऱ्या मॅडम कोविड सुरू असताना मॅडमची बदली आमच्या टीचर त्यावेळेस आमची हा आम्ही एकदा त्यांनी बदली झाल्यानंतर त्यांनी आमची मीटिंग घेतली की तेव्हा परमिशन होते थोडं हे करून मग आम्हाला कळलं की आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कोविड काळामध्ये जेव्हा शाळा बंद झाल्या तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं ह्या मुलांचं व्हॉट्सअपवरचा अभ्यास म्हणा किंवा तुम्ही काय काय त्यांनी आमच्याकडनं फीडबॅक घेतला की तुम्ही काय करतायत मग मुलांचा संपर्क कसा ठेवला आहे असं त्या वेळोवेळी आमच्याशी संपर्कात होत्या हा लॉकडाऊनमध्ये मग त्या आमची गुगल मीटिंग घ्यायच्या म्हणजे असं त्या कोणत्या होत्या की व्हॉट्सअपवरती तुम्ही चालायचं आमचे व्हॉट्सअपचे हा झूम मीटिंग चालायची हा त्याच्यामध्ये ते आमचा फीडबॅक घ्यायचा आणि मुलांच्या शिक्षणासाठी आता आम्ही काही केलेलं की मुलं बरंच विस्मरण झालेलं मुलांचं मग त्याच्यासाठी मी काही केलं की पहिल्यापासून आता सचित्र आमच्या साईडकडे एक पुस्तक येतं, त्याच्यामध्ये ना सगळ्या विषयांचा अभ्यास एकाच पुस्तकात असतो. मग ती पुस्तकं मी सगळ्या मुलांना, आम्ही शाळेत जितकी मुलं होती ना त्या सगळ्यांना ती पुस्तकं वाचली, म्हणजे वाटलेली की त्या, म्हणजे आपण लहानपणी आपण पण ते पुस्तक बघितलेलं की ती अंकलफी होती, त्या अंकलफीमध्ये सगळं असतं की अगदी 100 पर्यंत अंक, वर्षाचे महिने, इंग्रजी महिने, मराठी महिने, असं सगळा अभ्यास, छोटे छोटे बेजा वजा बाक्या सगळ्या पाडे सगळा अभ्यास असणारे ते पुस्तकं आम्ही मुलांना वाटप केली की हे पुस्तकाचं वाचन करा. मग व्हॉट्सअपवरचे ग्रुप तयार केले पालकांचे, आणि मग पालकांना दर दिवसाला आम्ही प्रत्येक वर्गाचा वेगळा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप होता, मग त्यांना त्यांच्या पद्धतीने ते पाठवायचे आम्ही की आता आज तुम्ही या पानाचा अभ्यास करा. पुस्तकं त्यांच्याकडे दिलेली होती आणि मग आज हा पानाचा हे करा. कारण की ही जी आताची आमच्याकडे पहिली दुसरीची मुलं आहेत त्यांना अंगणवाडी पण मिळाली नाही की त्यांचं पहिलं शिक्षण झालंच नाही
डायरेक्ट पहिलीमध्ये.
हां, डायरेक्ट पहिलीमध्ये. मग त्यांना मग आम्हाला तसं करायला लागलं असं. आणि जी मुलं कोविड सुरू झाला तेव्हा जी पहिलीत होती ना ती आता चौथीत आहे. हां, मग त्यांचा ती तो पाया होता ना, तो पाया त्यांचा हे झाला. हां, मग त्याच्यामुळे मग आम्हाला काय झालं, कोविडला जरा, आता कोविड मार्चमध्ये सुरू झाला तेव्हा एकदम स्ट्रिक्ट होतं, बरोबर ना. जूनमध्ये 15 जूनपासून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही या. मग 15 जूनपासून जेव्हा आमची शाळा सुरू झाली ना, आम्ही यायला शाळेत सुरुवात केली ना, तेव्हा मग आम्ही खाड्यापाड्यामध्ये जाऊन मास्क लावून त्यांची भेटी घेतल्या पालकांच्या, आणि मग ही पुस्तकं वाटप केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही या. आणि मग आम्ही वेळोवेळी भेटी देऊन अशा समस्या तर खूप वाटल्या. काही जण व्हॉट्सअपचा उपयोग फक्त खेळण्यासाठी करत होते, बरोबर की नाही. आणि आता असं लक्षात येते की व्हॉट्सअपचा जो उपयोग आहे ना तो त्याच्या फायद्यापेक्षा तोटे जास्त झाले, कारण की मुलं त्याच्यामध्येच आता अजून त्याच्यातच आहेत की त्याच्यातनं बाहेर काही ना. आता आम्ही पालक सभा घेतो ना तेव्हा पालकांची तक्रार असते की मॅडम मुलं अजून घरी करत नाही, तुम्ही शाळेत करतात पण घरी करत नाही, कारण घरी आता त्यांना कसली सवय लागली, मोबाईलची सवय लागली, बरोबर ना. हां, म्हणजे अभ्यास, म्हणजे पालक सांगायचे की मॅडम तुम्ही अभ्यास पाठवतात पण तुम्ही सांगायला हे करत नाही, ते थोडा वेळ मोबाईलमध्ये अभ्यास बघतात आणि मग ते गेम खेळायला लागतात, तो अभ्यास आपला तसाच राहतो. शेवटी शाळेमध्ये प्रत्यक्ष शिकवण्याशिवाय पर्याय नाही.
थोडासा
वाटलं ना, कसं नाही तो त्या कितीतरी मुलांनी मला व्हॉट्सअपवर अभ्यास पाठवले, बरोबर ना. 100% मुलांनी नाही पण 50% मुलांनी केलं. म्हणजे कितीतरी मुलं करून आलेली अभ्यास की मी जे पाठवत होती की आज हा धडा वाचा, आज या केला मुलांनी अभ्यास, म्हणजे सगळ्यांनीच केला नाही असं नाही, म्हणजे झाला त्याचा उपयोग झाला.
त्याच्यामध्ये तुम्हाला अशी काय मेजर अशी समस्या आली असं तुमच्या?
हां, काय असा अशी समस्या अशी आली की काही मुलं एकदम डोंगरात राहतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे मोबाईल नाही आणि तिकडे आम्ही जाऊ पण शकत नाही, अशा मुलांना थोडं ती थोडी मागे राहील, कारण की त्यांचा संपर्क मॅडमचा, केंद्र प्रमुख मॅडमचा सपोर्ट, मॅडम सांगायच्या की तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी त्यांना बोलवा, त्यांना जाऊन भेट द्या, तसे आम्ही दिले. आपण म्हणजे तेवढं आपण रोज नाही ना एवढ्या लांब जाऊ शकत, जर एका मुलासाठी आपण रोज तिकडे गेलो तर इकडची एवढी मुलं वंचित राहतात, आणि काही मामाकडे गेलेली, काही मुलं विरारला गेलेली, काही कुठे, मग अशा लोकांचा आला आम्हाला जरा ही आला. पुन्हा काही त्यांचा रिचार्ज नसायचा, असायच्या अशा समस्या असायच्या. मग तो मॅडम फीडबॅक घ्यायच्या की ती मुलांना हे केलं, मग हे किती मुलांकडे फोन आहेत नाही वगैरे, ते सर्व फीडबॅक, मग काय करता येईल. मग त्यांच्याशी मॅडम सांगायचे आम्हाला, मग त्यांच्या शेजारी कोण राहतं त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांना तुम्ही तयार करा, त्यांना सांगा. मग तसं पण आम्ही केलं की ज्यांच्याकडे फोन नाही त्यांच्या शेजारच्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्या व्हॉट्सअपवर अभ्यास पाठवला, असंही केलं.
मग ते KPC तुमचे नाते कसे होते? मग मॅडम केपी हे तुम्हाला गुरु किंवा इन्स्पेक्टर सारखे वाटले कधी?
मॅडम ना आम्हाला इन्स्पेक्टर सारखे नाही वाटल्या, गुरुच वाटल्या. कारण की ना त्यांचं बोलणं, त्यांचं त्या आमच्या शाळेत आल्या ना तरी त्या प्रत्येक मुलाशी आमच्याशी त्या कधीच हार्श भाषेत बोलत नाही. त्या समजावून सांगतात की तुम्ही ना असं करा, तुम्ही ना तसं करा. त्याच्यामुळे कधीच असं उलट मॅडम आल्या का छान वाटते की आता आपल्याला आता काय होते आमच्या आमच्या मुलांचं काय होते की जेव्हा आता महिनाभर शाळा चालू आहे ना ते एकदम छान होतात. मध्ये सुट्टी आली का ते पुन्हा विस्मरणात जातात. अगदी 8 दिवसाची का सुट्टी होऊ दे का 4 दिवसाची सुट्टी होऊ दे झालेला अभ्यास ते काही मुलं विसरतात. मग मॅडम सांगतात पुढच्या फेरीला जरा चांगलं करा. आता मागच्या वेळेस त्या माझ्या शाळेत एकदा त्या गणपतीच्या सुट्टीनंतर आल्या तेव्हा त्यांनी मला शेरा देताना म्हणजे मुलांची तपासणी केली आणि सांगितलं जरा घ्या हां यांचं सराव, हां ही नावं लिहून गेल्या त्या आणि ह्यांचं घ्या हे कमी आहे. आता त्या दिवाळीच्या आधी येऊन गेल्या ना आमच्या शाळेमध्ये तर मुलं तोपर्यंत गणपतीच्या सुट्टीनंतर चांगली सरावात होती अभ्यासाच्या. तर मागच्या वेळेस त्या आल्या तर मला चांगला खूप छान प्रगती केली आहे, मुलांचा खूप सराव करून घेतला हा तुम्ही असं त्या म्हणजे समजावून सांगतात स्वतः असं म्हणजे ओरडून सांगत नाहीत त्या
फ्रेंडली
समजावून सांगतात, हसत सांगतात. हिला पण सांगतात ही छान जेवण खूप सुंदर बनवले हा वासच छान सुटलाय असं म्हणजे त्या कौतुकही करतात. आणि आपण कमी असेल ना आपलं काही कमी चुकलं किंवा माझं मी एकटी असल्यामुळे सगळ्यांपेक्षा सगळ्या शाळेमध्ये 2-2 शिक्षक आहे मीच आमच्या शाळेत आम्ही दोघे एकटी आहे त्याच्यामुळे मग मी माझ्या समस्या असल्या ना का मॅडमना सांगते की नाही मॅडम अजून माझं हे झालेलं नाही माझं म्हणजे मी सांगते पण त्या मला कधी ओरडत नाही उलट असं हां मार्गदर्शन करतात समजून घेतात आणि मुलांना टॉपिक शिकवायला पण त्या मला मदत करतात.
आता एवढी वर्ष झाली तुम्हाला तुम्ही हेड टीचर आहे, तुमचा एक्सपिरियन्स सांगा ना कसा हा
कशाबद्दल
शिक्षक एकूण सगळं.
खरं तर शिक्षक म्हणजे मुलं आवडतात, मला मुलं प्रचंड आवडतात आणि मुलांना शिकवणं खूपच आवडतं. हा त्यांच्यामध्ये कसा वेळ जातो ते कळत नाही. खूप चांगलं आमचं कारण की मुलांना एकदम निष्पाप असतात. आपण एखाद्याला आज ओरडलं ना तर आपल्या मनामध्ये राहून जातं ते की अरे मी याला ओरडलं, पण ती मुलं मात्र विसरून जातात. हां की म्हणजे कधीतरी असं होते की एखादा मुलगा खूपच दांडगाई करत असेल तर आपण त्याला जोरात ओरडतो, कधीतरी एखादा फटका मारतो. तर मुलं इतकी निष्पाप असतात ना की दुसऱ्या दिवशी तरी ते गोड आपल्याशी बोलत येतात की त्यांचं मन खूप म्हणजे मला कधी कधी ना स्वतःबद्दल हे होतं की अरे हां असं मला खूप वाईट वाटतं. मी त्यांना ते सांगते पण की तुम्हाला ओरडल्यावर तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला वाटते, तुम्ही अशा खोड्या करत नका जाऊ असं. तर हे आमचं खूप छान काम आहे मला वाटतं की कुठच्याही जॉबपेक्षा की मला खूप स्ट्रेस आला ना का मी मुलांशी कधी कधी खूप लाडाने बोलते किंवा खेळते मग जरा स्ट्रेस कमी होतो. पण आताची जी अशैक्षणिक आमची जी कामं आहेत ना शिकवण्याच्या पलीकडे त्याच्यामुळे आता कुठेतरी ना खूप स्ट्रेस येतो. जेव्हापासून व्हॉट्सअप सुरू झालं ना दर 15 मिनिटाला आम्हाला एका माहितीचा मेसेज येतो की आता 2015-16 पासूनची ही माहिती द्या, ही माहिती द्या, हा फॉर्म भरा, ही लिंक भरा, ही ऑनलाईन माहिती, ही हार्ड कॉपी द्या, ही सॉफ्ट कॉपी द्या, दोन्ही प्रकारच्या कॉप्या द्या. आधी फक्त हार्ड कॉपीच असायच्या, आता दोन्ही असतात. म्हणजे लिंक पण भरा, हार्ड कॉपी पण द्या.
म्हणजे ते जास्त झालंय पेपर वर्क
फार झालं की जिकडे कुठे मुलांचा आम्हाला सराव घ्यायचा असतो ते काम कुठेतरी क्लेरिकल कडे जास्त गेलेलं आहे. हा की त्यांनी आता आमच्या मुलांना पोषण आहार सुरू केला, खूप चांगली योजना आहे, खरंच खूपच चांगली योजना आहे. मुलांना दुपारचं जेवण मिळणं गरमागरम ही खूप चांगली योजना आहे. पण त्याच्या पाठीमागे जी 4 रजिस्टर आम्हाला भरायला लागतात ना किंवा त्याचं ऑडिट असल्यावरती आम्हाला जे प्रॉब्लेम्स होतात ना ते फार हे आहे की त्याच्यामध्ये आमचा खूप वेळ जातो. मग मुलांचं शिक्षणाचा वेळ कुठेतरी त्या बाजूला जातो. हा वेळ मिळत नाही आम्हाला, वेळ मिळत नाही तुम्हाला. आता म्हणजे मी शनिवारची आमची शाळा असते 7:30 मी 7 वाजता शाळेमध्ये येते, अर्धा तास आधी का आम्हाला लिहायला मिळेल काही. 11:30 शाळा सुटते, 11:30 नंतर 12:30 पर्यंत मी शाळेमध्ये 1 तास वर्क करते तरी पण माझी रजिस्टरला लिहून होती. तुम्हाला मॅडमने पण आता शनिवारी मला फोन केलेला की जाता जाता जरा माहिती देऊन जा ऑफिसला, मी पालघरला राहते ना. तर मी म्हटलं मॅडम उशिरा दिली तर चालेल का सांगा, मी 12:30 शाळेतच आहे. कारण की माझं वर्क तर हे वर्क कुठेतरी वाढलं आहे आणि ना म्हणजे कुठच्याही टाईमला मॅडमना पण मेसेज येतो, मग ते आम्हाला फॉरवर्ड करणार की 8:00 पण सांगते ही माहिती ताबडतोब पाहिजे. संध्याकाळी शाळा सुटली आपण ट्रेनमध्ये असलो, 6:30 उघडलं आपण व्हॉट्सअप उघडायला पण भीती वाटते का, लगेच असते ही माहिती ताबडतोब द्या. आता कशी देणार, आता आम्ही घरी चाललो आहेत ना, बरोबर ना. तर हे जे जे काम सिस्टीम आहे ना ती कुठेतरी चुकीच्या दिशेने चालले. की मूळ काय आपला मुलांचा अभ्यास आहे आणि घरी पण आम्हाला घरचं म्हणजे शेवटी आम्ही थोडं काम घरी घेऊन जातोच की बाबा हे रजिस्टर आज नेतो ते रजिस्टर लिहायला नेतो, पण हा कुठेतरी ना खूपच स्ट्रेस झाला आहे की तत्काळ माहिती द्या, ताबडतोब माहिती द्या, ताबडतोब लिंक भरा, किती जणांनी भरली लगेच फीडबॅक द्या. हे जे कुठेतरी हे म्हणजे आता मी 95 लागली तेव्हा हे नव्हतं, असं नव्हतं. मुलांकडे जास्तीत जास्त वेळ मिळत होता, आता तसं नाही आहे असं. आणि मला एक सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की ही आमच्याकडे जी मुलं आहेत ना ती 95% ST समाजाची आहे. हां, फक्त 3-4 पोरं असतील वेगळ्या समाजाची, नाही तर सगळी ST समाजाची आहे. क्लास बीस नाही, बरोबर. आपण शाळेमध्ये जो घेऊ ना त्याच्यावरतीच ती आहेत आणि इतकी चांगली आहेत ना की आता एक पालक मला सांगत होते की सफाळ्याच्या शाळेमध्ये आता आमचे विद्यार्थी काही त्यांची मुलगी काहीतरी 8वीला आहे आणि तिच्याच वर्गातली म्हणजे तिला मीच होती क्लास टीचर, ती पण त्याच वर्गात आहे. तर 1st आणि 2nd नंबर आमच्या विद्यार्थ्यांनी काढला की हां म्हणजे एवढा शहरी भाग तिकडे आपल्याकडचे विद्यार्थी जा हां हायस्कूलमध्ये नंबर काढतात तेव्हा मग प्राऊड फील होतं की अरे वा. पण आता पण आमची मुलं खूप चांगली आहेत आणि इकडून जाताना ती अजून 4th जाताना अजून चांगली होणार, कारण की 2 त्यांची थोडी कोरोनामुळे कुठेतरी मागे पडली आहेत मुलं आणि ती आम्ही कव्हर करतोय.
मॅडम तुम्ही केंद्र प्रमुखांकडून काय काय शिकलात असे
आमच्या मॅडमकडनं मी जर शिकली असेल तर खरं तर त्या आम्हाला आत्ताच आल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचं जे नियोजन असतं ना ते खूप चांगलं असतं. तसं तर बोलण्यासारखं ह्या काय आत्ताच म्हणजे 1-1.5 वर्षाचंच आमचं संपर्क आहे, पण ह्या 1.5 वर्षामध्ये त्यांचं बोलणं त्यांची गोष्टी हाताळणं की समजा आमचे सगळे शिक्षक आहेत त्यांची जेव्हा मीटिंग असते पाठसभा असते तेव्हा मॅडमचं नियोजन खूप चांगलं असते की या वेळेला की हे मुद्दे त्या आम्हाला सगळ्यांना देणार की या टॉपिकवर तुम्ही बोलायचं या टॉपिकवर तुम्ही बोलायचं आणि ते सगळे जर अरेंजमेंट असते की त्याप्रमाणे सगळं चालते. मीटिंग आमची पाठसभा शिक्षण परिषद असते त्यावेळेस त्यांचं मग पुढच्या मीटिंगला कोण बोलणार हे त्यांचं व्यवस्थापन एकदम छान आहे. आणि त्यांचा जास्तीत जास्त कल कशाकडे असतो की मुलं तुमची जे विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक प्रगती कशी उंचावेल याचा त्या नेहमी विचार करत असतात. त्याच्यामधनं मी तेच शिकले की आपण मुलांशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे, बरोबर ना. डोकं शांत ठेवून कधीतरी आपल्याला राग येतो कधीतरी आपला आवाज वाढतो, पण त्यांच्याकडनं मी हे शिकले की डोकं शांत ठेवून कमी बोलून जास्त आउटपुट कसा काढायचा ही गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकले.
काही फॉर्मॅलिटी वगैरे सांगितलं का त्याला कोणत्या गोष्टींच्या असे मुद्दे वगैरे काही गोष्टींवर लक्ष ठेवायचं
खूप सराव जास्तीत जास्त द्यायचा मुलांना आणि साहित्याचा जास्तीत जास्त वापर करायचा की हां आता हे आता आमच्या वर्गामध्ये आता त्यांनी बघा हां आता हे तक्ते मी लावलेले आहेत ती त्यांना खूप आवडली, पण हा तक्ता बघितला त्यांनी त्या म्हणाल्या की हे नुसते ह्याच्यामध्ये काय त्यांना नुसते शब्द आहे हे ह्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट एवढा येणार असं त्यांना. हां त्यांना इंटरेस्टिंग वाटेल असं साहित्य तुम्ही तयार करा. साहित्याचा जास्तीत जास्त वापर करा. गणित शिकवताना साहित्य वापरा की त्यांना ते कळलं पाहिजे. आणि ते त्यांनी नुसतं ते हेच नाही केलं तर त्यांनी ते मला करून पण आम्हाला करून पण दाखवलं. शाळेत त्या येतात ना आमच्या, तर त्यांनी पहिला मनीची माळ घेतली मुलांना करायला, मग हे साहित्य घेतलं, हे साहित्य घेतलं. हां, तर त्यांच्याप्रमाणे आम्ही पण तेच फॉलो करतो त्यांचं. लेसन प्लॅन करायचं म्हणजे आता बघा आमच्या मुलांना जे काही येत आहे त्याच्या आधारे पुढे पुढे कसं जायचं हे मॅडमनी स्वतः आमच्या शाळेमध्ये लेसन, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना त्या दर महिन्याला येतात ना तेव्हा एक लेसन घेतातच की त्याच्या त्याच्यात ना आम्हाला शिकायला मिळतं की हां आपण पण ह्याचा उपयोग केला. त्या माझ्याच्या वर्गावरती आल्या आणि त्यांनी मनीच्या माळेचा हे घेतला पहिलीच्या मुलांना. पहिलीच्या मुलांना मग त्यांचं ते नंतर कंटिन्यू केलं. मी पण नंतर मग मनीच्या जास्तीत जास्त मुलांना सराव दिला किंवा आमचे हे जे ब्लॉक्स असतात त्याचा त्यांनी एकदा लेसन घेतला. पुन्हा शाळेतल्या मुलांचं पेपर घेतले, त्यांनी पटकन शब्द घातले, त्यांना लिहायला लावले, तपासले, स्पेलिंग घातल्या, लिहायला लावल्या, तपासल्या. आणि मला सांगितलं की दर आठवड्याला दर एवढे स्पेलिंग दर दिवसाला त्यांचे झाले पाहिजेत किंवा हे त्यांना हे शब्द एवढे आले पाहिजे. असं तुम्ही बघा म्हणजे तुमचं हे वाढणार. तसं त्या म्हणजे चांगलं सांगतात. खूप छान, मुलं घाबरत नाही तुझी पण असं त्यांना आवडतं. हो मग मी म्हणाले सर येणार आहे सांगितल्यावरती एक मुलगा आमचा पहिलीचा रडायला लागला. त्यांनी ऐकलं ना दुसरे सर येणार. त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्या बाईंची बदली झाली, दुसरे सर येणार आहे. मग ती पोळा दोन मुलं दोन दिवस शाळेत आली नाही आणि ती रडत रडत आली. आम्हाला असं वाटतं किचन माया म्हणजे काय आहे. आमच्या शाळेमधल्या बाई होत्या ना प्रमुख शिक्षिका, त्या मागच्या जुलै महिन्यामध्ये रिटायर झाल्यानंतर जोपर्यंत आमच्या बदल्या होत नाही किंवा भरती होत नाही तोपर्यंत दुसरा शिक्षक आम्हाला मिळत नाही. आणि दुसरा शिक्षकांची सोय ते करतात. खूप मोठी शाळा असेल, खूप मुलं असतील तेव्हा आता आमच्या एवढ्या मुलांसाठी ते देत नाही दुसरा शिक्षक. असा त्यांचा रूल आहे. खरं तर त्यांनी करायला पाहिजे काहीतरी सोय. ते इकडे निवृत्त माणूस झाला चौथीपर्यंत चार म्हणजे पटसंख्या कमी आहे कारण की ठाकूरपाड्याची आता तुम्ही गेलेली ती शाळा जवळ आहे आणि इथून पण जवळ दुसऱ्याच पाड्यात दुसरी शाळा आहे. जवळजवळ शाळा आहेत ना त्याच्यामुळे पटसंख्या मुलं कमी आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला अटच दिलंय की एवढे मुलं असतील तर तुम्हाला एवढे शिक्षक. आता इकडे दोन शिक्षक मंजूर आहेत पण मॅडम रिटायर झाल्या त्याच्यामुळे एकच. मी आता बदली होईल तेव्हा येणार. बदल्या आता आमच्या बदल्यांचं जेव्हा बदल्या होतील तेव्हा मग तेव्हा येतील शिक्षक. तर पाहिजे कारण की एवढी एक्स्ट्रा कामं आणि जरी मुलं कमी असली तरी शिकवायला तितकंच लागते. प्रत्येक वर्गाचे वेगळे धडे असतात बरोबर ना, वेगळा सिलेबस असतो. काही सेम असतो तो आम्ही एकत्र घेतो मग तिसरी चौथीला पहिली दुसरीला एकत्र घेतो. काही सिलेबस कारण की माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही बरोबर ना. आणि जो वेगळा वेगळा असतो तो वेगळाच घ्यायला.
हे जे केपी आहेत ट्रेन केपी आहेत तर ते तुम्हाला वाटतं का हा कार्यक्रम पुढे जायला पाहिजे.
हो जायला पाहिजे कारण त्याचं कारण असं हा कार्यक्रम ह्याच्यासाठी पुढे जायला पाहिजे कारण की आपले सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे काय तर मुलांचा सर्वांगीण विकास बरोबर ना. जर केंद्रप्रमुख जेव्हा ट्रेन होतात तेव्हा ते त्याचप्रमाणे आम्हाला ट्रेन करतात आणि आम्ही जेव्हा ट्रेन होणार तेव्हा आम्ही ते आमची मुलं ट्रेन होणार बरोबर ना. त्याच्यामुळे हा आवश्यकच आहे
कार्यक्रम. जरी एक म्हटलं तर मग एकदम निकृष्ट दर्जाचं कार्यक्रम आहे किंवा पूर्णपणे अयशस्वी झालेला आहे. दुसरा म्हणजे थोडंफार कधी यशस्वी झाले
चार दिन, कारण की कोरोनामुळे जास्त आमचं पर्यंत तो अजून एवढा पोहोचलेला नाही त्याच्यामुळे, नाहीतर मग अजून रेटिंग वाढेल. म्हणजे फाईव्ह स्टार सांगतात ना तुम्ही, फोर स्टार, फाईव्ह स्टार पैकी फोर स्टार देणार, कारण की पूर्णपर्यंत आमच्यापर्यंत, नाही तर फाईव्ह स्टार दिलं तर ते जरा जास्त वाटेल, कारण की सांगेल की अजून तर म्हणजे आत्ताच आपलं वर्ष सुरू, जास्त माहिती नाही ना, फाईव्ह स्टार कसे काय देऊ शकतात तुम्ही, बरोबर ना? तुम्हाला सर चहा वगैरे
घ्यायचा
तुम्हाला, आम्ही काही खाऊ
पण नाही, चालेल चालेल, बहुत सुबह से हम घूम रहे.